Media Pro Studios. दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्री या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटावर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. साने गुरुजी कथामालेच्या एका उन्हाळी शिबिरात 50-60 छोटे छोटे विद्यार्थी आकाश दर्शनाच्या कार्यक्रमात इतके गुंगून गेले होते की रात्रीचे 12 वाजले तरी कोणी उठायला तयार नाही. मोने सरांनी एक छोटीशी दुर्बीण आणली होती आणि सारे बालचमू आळीपाळीनं त्या दुर्बिणीतून आकाशातील ग्रह, चंद्र मोठ्या उत्साहात निरीक्षण करत होते. तेवढ्यात बर्वे सरांनी सर्वांना एक प्रश्न केला. अरे, या दुर्बिणीतून छान आकाश दर्शन करताय, पण ही दुर्बीण प्रथम कोणी तयार केली माहितीये?
नाही सर, सांगा ना आम्हाला. पण
मग ऐका, या दुर्बिणीच्या जनकाची, गॅलिलिओची गोष्ट. आणि मग पुढील 30-40 मिनिटं सारे बालचमू गॅलिलिओची गोष्ट ऐकण्यात गुंगून गेले. गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 म्हणजेच 15 फेब्रुवारी 1564 रोजी इटलीतील पिसा या गावी झाला. 7 भावंडातला हा घरातला सगळ्यात मोठा मुलगा. त्यांचे वडील विन्सेंटीय संगीतकार होते आणि एक बंडखोर विचारवंत होते. त्यांना संगीत खूप आवडायचं. त्यांना गुरु मानून गॅलिलिओ सतारीसारखं एक वाद्य वाजवायला शिकला. तरुणपणी अनेक उद्योग त्यानं केले, लोकरीचा व्यापार, चर्चमध्ये जाऊन काम करणं वगैरे. गॅलिलिओचा बंडखोर स्वभाव, त्याचा रिबेलियस स्वभाव त्याच्या वडिलांकडून त्याला मिळाला होता. गॅलिलिओला गणिताची अत्यंत आवड होती. तसंच त्याला लहानपणापासून छोट्या छोट्या यंत्रदुरुस्तीचीही आवड होती. एखादं यंत्र दिसलं की ते खोलून बघायचं, ते कसं चालतं हे बघायचं आणि मग पुन्हा जोडून बघायचं, असे त्याचे उद्योग चालायचे. गॅलिली कुटुंब पिसा सोडून जवळच्या फ्लॉरेन्स नावाच्या शहरात आलं. त्या काळात शिक्षण घेणं खूपच खर्चिक होतं, पण तरीही त्याला वयाच्या 11व्या वर्षापासून वडिलांनी हायस्कूलमध्ये पाठवलं. जवळच व्हॅलोम ब्रोझा नावाचं एक छोटंसं गाव होतं. गावात मिशनरी लोकांनी चालवलेली कमी फी असलेली एक शाळा होती. तिथे छोटा गॅलिलिओ जाऊ लागला. पण काही दिवसातच वडिलांच्या लक्षात आलं की गॅलिलिओवर तिथल्या धार्मिक वातावरणाचा परिणाम होत होता. तो संन्यासी बनायचा विचार करत होता. हे ओळखल्यावर ताबडतोब त्यांनी त्याला तिथनं काढलं आणि फ्लॉरेन्सच्या शाळेत रवाना केलं. 1581 म्हणजेच 1581 पिसा येथील विद्यापीठात गॅलिलिओ जाऊ लागला. वडिलांची इच्छा होती त्यांना डॉक्टर व्हावं, पण गॅलिलिओला गणित विषय फार आवडायचा. मेडिकलचे तास चुकवून तो गणिताच्या तासांना जाऊन बसायचा. शेवटी त्यांना डॉक्टरकीचा नाद सोडून दिला व गणितातच डिग्री घ्यायचं ठरवलं. पण दुर्दैवानं घरातल्या ओढग्रस्तीच्या परिस्थितीनं त्याला शिक्षण अर्धवटच सोडावं लागलं. 1585 म्हणजेच 1585 त्यानं कॉलेजला रामराम ठोकला, कॉलेज सोडून दिलं आणि फ्लॉरेन्सला परत आला. घराच्या आर्थिक ओढाताणीमुळं त्यानं शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. फ्लॉरेन्समधल्या श्रीमंत सरदार घराण्यातल्या मुलांच्या शिकवण्या त्याला मिळायला लागल्या. पैसाही मिळू लागला आणि अनेक प्रतिष्ठितांच्या ओळखी पण झाल्या. मोठ्या मोठ्या माणसांशी त्याच्या ओळखी झाल्या. गॅलिलिओ लहानपणापासून अत्यंत क्युरियस, जिज्ञासू असा होता. प्रत्येक गोष्टीत असं का याचाच अखंड विचार त्याच्या मनात घोळत असायचा. 1586 म्हणजेच 1586 हायड्रोस्टॅटिक बॅलन्स या विषयावर त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध केला, म्हणजेच एक रिसर्च आर्टिकल लिहिलं.
संबंध युरोपमध्ये त्यावेळेस एका प्रकारची बंडखोर विचारांची लाटच निर्माण झाली. गॅलिलिओचा निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक घटनेमागे शोधामध्ये घडणाऱ्या क्रियेप्रतिक्रियेमध्ये असं का असं म्हणणारे अनेक विचारवंत निर्माण झाले. मग ते शास्त्र असो किंवा संगीत असो किंवा कला असो, गॅलिलिओचे वडीलही याच विचारांचे होते. या सर्व वातावरणाचा अर्थातच गॅलिलिओवर चांगला परिणाम झाला. त्यांच्या विचारांना चालना मिळून कृतीची जोड मिळू लागली. त्यांच्या मनात काहीही आलं की ते लगेच करून बघायचे. मार्क्वेस्ट डेल मोर नावाच्या मित्रामुळे त्यांना पिसा विद्यापीठात 1589 म्हणजेच 1589 साली नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण लोकांच्या घरोघरी जाऊन शिकवण्या घेण्यापेक्षा यात स्थैर्य होतं, स्टॅबिलिटी होती, शांतपणे विचारमंथन करण्याचं वातावरण मिळत होतं. ॲरिस्टॉटल हा ग्रीसमधील थोर विचारवंत आणि ज्ञानी होता. पिसात पूर्वी गॅलिलिओ कॉलेजात ॲरिस्टॉटल तत्वज्ञान शिकला होता, पण आता ॲरिस्टॉटलनं मांडलेल्या सिद्धांतांबद्दल त्याच्या डोक्यात विचारमंथन सुरू झालं. ॲरिस्टॉटलनं सांगितलेलं काहीतरी चुकतंय असं त्याला जाणवू लागलं. उंचावरून 2 कमी अधिक वजनाच्या वस्तू खाली सोडल्या तर जड वस्तू आधी जमिनीवर पोचते असा सिद्धांत ॲरिस्टॉटलनं मांडला होता. पण गॅलिलिओला हे काही पटेना. त्यानं अनेक प्रयोग करून बघितले. प्रत्यक्ष पिसाच्या प्रसिद्ध झुकत्या मनोऱ्यावरून म्हणजेच लिनिंग टॉवर ऑफ पिझावर जाऊन निरनिराळ्या वजनांचे 2 चेंडू त्यानं खाली सोडले आणि दोन्ही चेंडू एकाच वेळेवर जमिनीवर पडतात असं दाखवून दिलं. मात्र पडताना दोन्ही सूक्ष्म वेळेच्या फरकानं पडतात असंही लक्षात आलं. विचारांच्या अंती त्याच्या लक्षात आलं की दोन्ही वस्तूंच्या आकारमानात फरकामुळेच हवेचा विरोध कमी जास्त होतो. म्हणजेच काय, वस्तूंचा आकार जसा असेल तसं तसं हवेमुळे येणारं फ्रिक्शन बदलतं आणि दोन्हींच्या वेळेत सूक्ष्म फरक पडतो. कुठली तरी एक वस्तू वेळेच्या अगदी कमी फरकानं आधी जमिनीवर पोचते. 1650 म्हणजे 1650 सुमारास हवा खेचायचा पंप निर्माण झाला. ह्यालाच व्हॅक्युम पंप म्हणायचं. गॅलिलिओनं मोठी एक काचेची ट्यूब घेतली बरं का आणि त्यातील हवा पंपानं काढून टाकली. हवा खेचायच्या पंपानं हवा खेचून घेतली की त्या जागी एक व्हॅक्युम तयार होतो. गॅलिलिओनं एक मोठी काचेची नळी घेतली आणि त्यातली हवा पंपानं खेचून काढली. तिथे निर्वात तयार झाला म्हणजेच व्हॅक्युम. नंतर मग गॅलिलिओनं एक नाणं आणि एक पक्ष्याचं पीस या व्हॅक्युम ट्यूबमध्ये सोडलं आणि सगळ्यांना दाखवून दिलं की दोन्ही गोष्टी एकाच वेळी तळाला पोचल्या. नाणं जड होतं आणि पक्ष्याचं पीस हलकं होतं. तरीही याचा कोणताही परिणाम न होता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं म्हणजेच पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं या दोन्ही वस्तू एकाच वेळी खाली पोचल्या. साऱ्या इटलीमध्ये गॅलिलिओ प्रसिद्ध झाला. पण काही प्राध्यापकांना असं वाटायचं की ॲरिस्टॉटलच बरोबर आहे. त्यांना ही गोष्ट काही आवडली नाही. ज्या पिसामध्ये राहून ज्यांच्या हाताखाली तो शिकला त्यांना चूक म्हणून पिसातच काम करताना त्याने दाखवून दिलं, त्यावेळी हा खूप लोकांना अपमान वाटला आणि अनेकांना सहनही नाही झाला. त्याचवेळी डिमोट नावानं गतीविषयक आणि वरून पडणाऱ्या वस्तूंच्या गतीविषयीची चर्चा करणारं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. पण प्रवाहाच्या विरुद्ध विचार करणारा सगळ्यांनाच आवडतो असं नाही. पिसामध्ये विद्यापीठात त्याला वरची श्रेणी नाकारण्यात आली. त्याला प्रमोशन मिळालं नाही. एवढंच नाही तर विद्यापीठातल्या त्याच्या नोकरीचा करार रद्द करण्यात आला. चर्च बरोबर त्याचं भांडण सुरू झालं. बायबल वाक्यम प्रमाणम म्हणजेच काय, बायबलमध्ये लिहिलेलं सगळं सत्य आहे असं धर्मगुरू मानायचे. विश्वातल्या सर्व वस्तू पृथ्वीभोवती फिरतात असा बायबलचा दाखला धर्मगुरू सांगायचे. पण हे चूक आहे, पृथ्वीसह सर्व ग्रह गोल सूर्याभोवती फिरतात असं अनेक निरीक्षणांवरून गॅलिलिओनं जाहीर केलं होतं. गॅलिलिओचे वडील 1591 म्हणजे 1591 मध्ये मरण पावले. घरच्यांची सर्व जबाबदारी गॅलिलिओवर पडली. नोकरी तर गेलीच होती, त्यात पुन्हा चर्चही विरुद्ध गेलेलं. अशा बिकट परिस्थितीत पुन्हा एकदा जुन्या मित्रानं म्हणजे डेलमॉन्टना हात दिला, त्याच्या शिफारसीवर पदुआ विद्यापीठात म्हणजेच पदुआ युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. या युनिव्हर्सिटीचं वातावरण अतिशय चांगलं होतं, स्वतंत्र विचारांना चालना देणारं होतं. त्याच्या ज्ञानाची आणि स्वतंत्र विचारांची कदर केली गेली. पगारही पूर्वीपेक्षा जास्त मिळू लागला. या विद्यापीठात उमेदीच्या उत्साहाच्या 18 वर्षांचा काळ गॅलिलिओच्या स्मरणात राहणारा होता. याच काळात मरीना गॅम्बा नावाच्या एका सुस्वरूप मुलीशी त्याचं लग्न झालं. त्याला 3 मुलंही झाली. लहानपणी छोटी छोटी यंत्र मोडतोड करून पुन्हा जोडायचा त्याचं रूपांतर एका वेगळ्या उद्योगात झालं. छोट्या छोट्या कॅल्क्युलेटिंग मशीन्सचं डिझाईन आणि निर्मितीचा उद्योग त्यानं सुरू केला. मित्रांनो, जगातले छोटे मोठे शोध हे काही एका रात्रीत अचानक लागलेले नसतात. अनेक वर्ष अनेक शास्त्रज्ञांनी रात्ररात्र झिजवल्या, चिंतन केलं, प्रयोग केले, प्रयत्न केले. काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी. त्या त्या वेळेनुसार शास्त्रज्ञांनी पराकाष्ठा केली, खूप कष्ट केले, खूप मेहनत घेतली. पण त्या काळात आजच्यासारखी संपर्क साधने नव्हती, मोबाईल नव्हता. त्यामुळे आपले विचार एकमेकांना सांगणं, पटवून देणं इतकं सोपं नव्हतं. तरीसुद्धा त्या काळातील उपलब्ध साधनांनुसार शास्त्रज्ञ पुढे पुढे जात राहिले याला खूप महत्त्व आहे. 1609 म्हणजे 1609 व्हेनिसमध्ये असताना हॉलंडमध्ये एक डच संशोधक लांबच्या वस्तू मोठ्या दिसू शकतील असं काही यंत्र बनवतोय असं गॅलिलिओच्या कानावर आलं. गॅलिलिओचं विचारचक्र जोरात सुरू झालं. अनेक प्रकारच्या भिंगांची, बहिर्गोल अंतर्गोल भिंगांची म्हणजेच काय कॉनकेव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सेसची जुळवणी करण्यात गॅलिलिओ दंग होऊन गेला. तहान भूक विसरून गेला आणि एक दिवस धातूच्या लांब नळकांड्यात भिंगाची अशी रचना तयार झाली की समोरच्या समुद्रात नुसतं डोळ्यांनी न दिसणारं जहाज त्या नळकांड्यातून बघता येऊ लागलं, अगदी समोर दिसू लागलं. 1610 पर्यंत म्हणजेच पुढच्या 1 वर्षभरात या नळकांड्यात त्यांनी अनेक सुधारणा केल्या आणि जगातली पहिली शास्त्रीय टेलिस्कोप दुर्बीण तयार झाली. या दुर्बिणीनं आकाशाचा वेध घ्यायला सुरुवात केली. आतापर्यंत चंद्र नुसत्या डोळ्यांनी पाहिला गेला होता, मात्र गॅलिलिओनं स्वतःच्या दुर्बिणीतून पहिल्यांदा चंद्राचं निरीक्षण केलं आणि त्या काळात लोकांनी अचंब्याने तोंडात बोटं घातली. कित्येकांना विश्वासच बसेना. चंद्रावर पर्वत आहेत, लहान मोठे खळगे क्रेटर्स आहेत, मोठ्या पर्वतांची सावली तिथल्या जमिनीवर पडते हे सारं गॅलिलिओनं डोळे भरून पाहिलं. एवढंच नाही तर गुरुच्या भोवती म्हणजेच ज्युपिटरच्या भोवती चंद्रासारखे 4 उपग्रह आहेत असंही गॅलिलिओनं जाहीर केलं. सॅटर्न म्हणजेच शनीच्या भोवती काहीतरी कडी असावी असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. खऱ्या अर्थानं मानवाची नजर आकाशाकडे लागली आणि खगोलशास्त्र म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी उदयाला आली. गॅलिलिओनं शास्त्रज्ञांना नवीन खिडकी उघडून दिली. या दुर्बिणीच्या स्मरणार्थ दुर्बिणीच्या शोधाला 400 वर्ष पूर्ण झाली त्या प्रित्यर्थ 2009 म्हणजेच 2009 हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. मित्रांनो, आजही माणूस हबल टेलिस्कोप सारखी अवाढव्य दुर्बीण 100 किलोमीटर दूर अंतराळात पाठवून विश्वाचा शोध घेतोय. पण त्याची सुरुवात त्याचं जनकत्व गॅलिलिओकडे जातं हे विसरता कामा नये. गॅलिलिओ कायम सखोल चिंतनात मग्न असायचे. पिसाच्या मनोऱ्यावरून गोळे वरून खाली येताना त्याची गती वाढत राहते असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी एक इन्क्लाइनिंग क्लॅम्प तयार केला म्हणजेच एक उतरती फळी तयार केली आणि त्यावरून चेंडू सोडून अनेक वेळा निरीक्षणं केली. तेव्हा त्यांना लक्षात आलं की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे गतीत वाढ होते म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या वरून खाली येणाऱ्या वस्तूची स्पीड वाढते हे त्यांनी आपल्या शोधातून सांगितलं. तसंच तोफेतून फेकलेला गोळा विशिष्ट वक्राकार मार्गातून खाली येतो कारण तोफेमुळे त्याला मिळालेला धक्का आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण या दोन्ही एकत्रितपणे परिणाम करतात आणि तोफ गोळा एका विशिष्ट वक्राकार मार्गानं खाली जातो हे निरीक्षणही त्यांनी मांडलं. गॅलिलिओने त्यांच्या दुर्बिणीतून अनेक रात्री आकाशाचं निरीक्षण करण्यात घालवल्या. त्यांना अत्यानंद व्हायचा, पण त्याच वेळेस मनात विचारांचा कल्लोळ व्हायचा. पूर्वी शाळा कॉलेजात शिकवलेलं त्यावेळेला खरं वाटलेलं ज्ञान आता सगळं खोटं वाटायला लागलं, चुकीचं वाटू लागलं, निरीक्षणातून वेगळंच काही समजू लागलं. कोपरनिकसनं मांडलेले सिद्धांत खरे वाटू लागले, त्यांचा तसा प्रत्ययही येऊ लागला आणि अरिस्टॉटलचे सिद्धांत खोटे पडू लागले. गॅलिलिओना लहानपणापासूनच कोणत्याही हालचालीचं निरीक्षण करायची सवय होती. ते 18-19 वर्षांचे असताना चर्चमध्ये प्रार्थनेला जायचे. त्या चर्चला उंच छप्पर होतं आणि त्याला एक लांब साखळीनं लावलेलं झुंबर होतं, म्हणजेच एक शँडलियर होतं. वाऱ्यानं ते हलायचं, डोलायचं. गॅलिलिओनं अनेक दिवस त्याचं निरीक्षण केलं. झुंबर एका कडेपासून दुसऱ्या कडेला जायचं आणि गॅलिलिओ तासन तास त्याच्याकडे बघत बसायचे. मग हळूहळू त्याचा पोचण्याचा आणि परत येण्याचा वेळ त्यांनी मोजून काढला. वेळ मोजण्यासाठी त्यांनी चक्क नाडीचे ठोके मोजायला सुरुवात केली. आपल्या हातावर मोजता येतात ना ते. त्यांना लक्षात आलं की उंच झुंबराला एकीकडून दुसरीकडे जायला आणि परत यायला सारखाच वेळ लागतो. यानंतर त्यांनी प्रयोगशाळेत अनेक प्रकारच्या लंबकांवर म्हणजेच पेंड्युलमवर निरीक्षण केलं आणि या जगाला लंबकाच्या घड्याळ्यांची देणगी गॅलिलिओनं बहाल केली. आज सारं जग घड्याळ्यावर चालतं. मग रेल्वे विमान प्रवास असो किंवा टी व्ही रेडिओचे कार्यक्रम असोत, अगर ऑफिस कारखाने यांच्यातील कामकाज असो, सारं काही घड्याळ्याच्या तालावर चालतं. पण या साऱ्या मागे गतीचे नियम तयार करणारे गॅलिलिओ 400 वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत हे विसरून कसं चालेल. पुढे त्यांनी रात्रीतल्या अनेक निरीक्षणांमध्ये मिळालेल्या माहितीचा उपयोग करून अनेक पुस्तकं लिहिली. ही सर्व निरीक्षणं बायबलमधील वर्णनांना छेद देणारी होती. म्हणजेच काय, बायबलमध्ये लिहिलेली वर्णनं आणि गॅलिलिओची निरीक्षणं ही परस्पर विरोधी होती. अर्थात या साऱ्या गोष्टी चर्चमधील धर्मगुरूंना मान्य होणाऱ्या नव्हत्या. धर्म आणि विज्ञान यांच्या लढ्यात धर्मगुरूंनी कुरघोडी केली, कारण धर्मभोळ्या लोकांची तेव्हा कमतरता नव्हती. चर्चमधल्या धर्मगुरूंचं सगळं काही ऐकणारे खूप लोक होते. गॅलिलिओंच्या सिस्टम ऑफ द वर्ल्ड या पुस्तकामुळे तर आणखीनच आगीत तेल ओतलं गेलं. वयोवृद्ध गॅलिलिओंना रोमच्या चर्चमध्ये हजर राहण्यास फरमावलं गेलं. बायबल आणि चर्चचा तू अपमान केलायस, तू गुडघे टेकून क्षमा माग, असं सांगण्यात आलं. पण तेवढ्यानं भागलं नाही, पोपनं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण अनेक मित्रांनी आणि काही समंजस प्रतिष्ठित लोकांनी पोपकडे रदबदली मागितली, म्हणजेच फाशीची शिक्षा रद्द करून दुसरी शिक्षा द्यावी अशी मागणी केली. शेवटी एखाद्या खुनी गुन्हेगाराला देतात ती जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळाली. 1624 पासून म्हणजे साल 1624 पासून त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आलं. त्यांच्यावर सतत पाळत ठेवण्यात आली. घरातून कुठेही बाहेर जायचं नाही आणि कुणीही त्यांना घरी भेटायला यायचं नाही, अशा नजरकैदेत ते राहू लागले. त्या काळात व्हर्जिनिया या त्यांच्या मुलीनं त्यांची खूप सेवा केली. पण 1634 म्हणजे 1634 साली ती मुलगी वारली. त्यानंतर गॅलिलिओ मात्र खूप खचत गेले. त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाला, त्यांच्या पुस्तकांवर बंदी घालण्यात आली, बहिरेपणा आला. पण त्यांची अंतर्यामीची उर्मी आणि ज्ञानाची ज्योत एवढी प्रभावी होती की बिकट अशा परिस्थितीतही त्यांनी टू न्यू सायन्सेस नावाचा मोठा ग्रंथ निर्माण केला. पुढे कित्येक वर्ष या पुस्तकानं अनेक शास्त्रज्ञांना मार्ग दाखवला. गॅलिलिओ म्हणत असायचे, निराश होऊ नका, पहा, लक्षपूर्वक निरीक्षण करा, विचार करा, मग त्यावर प्रयोग करून पहा आणि मग योग्य निर्णय घ्या. ऑब्झर्व, थिंक अँड ऍक्ट. मित्रांनो, OTA लक्षात ठेवा आणि आचरणात आणा. असा हा खगोल संशोधनाचा मजबूत पाया घालणारे गॅलिलिओ गॅलिली 8 जानेवारी 1642 म्हणजेच 8 जानेवारी 1642 साली वयाच्या 78व्या वर्षी खगोलात विलीन झाले.